नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमाने नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली, मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आली आणि अशीच उत्तरं आपल्याला देण्यासाठी अनेक तज्ज्ञ इथे आलेले होते. आपण जी मालिका आता आहे, ज्या मालिकेमध्ये आपण आहोत, ते आहे की विचार बदला म्हणजे जग बदले. आणि या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, आपले खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या 4-5 सत्रांमध्ये जिथे तुम्ही विचारांबद्दल आम्हाला माहिती दिली, हे विचार नेहमीच आम्हाला सत्वत असतात, तर अगदी स्पष्टीकरण तुम्ही दिलं की मन जे आहे त्याच्यामध्ये विचारांची एक धावपळ चाललेली असते आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी बुद्धीचा तुम्ही आम्हाला एक विशिष्ट जे कार्य आहे तेही सांगितलं की कशी बुद्धी कार्य करते. आणि संस्काराबद्दलही सांगत होतात की संस्कार कसे होतात, आदि अनादि संस्कार असतात आणि हे किती महत्वाचे आहे. तर एक असा प्रश्न उत्पन्न होतो मनामध्ये तर की हे मन बुद्धी संस्कार जर तुम्ही विषय मांडला आत्म्याचे शक्ती आहेत म्हणून, तर ह्या शक्ती ज्या आहेत हे एकाच वेळेला वापर करावा की वेगवेगळा वापर करावा, की कधी मनाचा वापर करावा कधी बुद्धीचा करावा, असं काय करावं? म्हणजे कधी कधी प्रश्न हा उत्पन्न झाला की तुम्ही सांगितलं ही एकच गोष्ट आहे, परंतु थोडस अजून स्पष्टीकरण मिळालं तर फार होईल.
योग्य प्रश्न विचारला. मी उदाहरण देईन शरीराचं. आपल्या शरीरामध्ये डोकं आहे, ज्याला आम्ही हेड टॉप कॉम्प्युटर म्हणतो. त्याच्यानंतर दोन्ही हात आहेत, उजवा आणि डावा हात, दोन पाय आहेत, शरीरातील वेगवेगळे अंग आहेत. तर शरीर जर आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल किंवा शरीर ज्या व्यक्तीचं स्वस्थ असतं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ही सगळी अंग एकत्र कार्य करत असतात, त्यामुळे एकत्रित कार्य करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही विचार करा की तुम्ही जेवण घेतलंय, आता जेवण घेतलंय पण आपल्या शरीरातल्या ज्या ग्रंथी आहेत त्यांनी पाचक स्राव सोडणं बंद केलं. ते म्हणणार आम्ही आता नाही करणार, आम्ही नंतर सोडू, तर त्याचं पचन होणार नाही बरोबर. ते पचन झालं तर त्याचं शोषून घेणं रक्तामध्ये, त्याचं रक्तामध्ये रुपांतर करणं, त्याच्यासाठी ह्या सगळ्या संस्था एकत्रित कार्य करत असतात. आपल्या शरीरात ज्या संस्था आहेत, जसं रक्ताभिसरण संस्था आहे, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, तर ह्या सगळ्या संस्थांचं एकत्रित कार्य करणं फार गरजेचं आहे. आपल्याला एखादं स्थूल कार्य करायचं असेल, आपण फक्त एक हात वापरतो किंवा 5 बोटांमधलं एक बोट वापरतो, तर ते फार कठीण होतं. पण जेव्हा 5-6 बोट वापरतो किंवा दोन्ही हात एकत्र वापरतो तर ते फार सोपं होतं. किंवा तुम्ही चालतात आणि चालताना देवाने आपल्याला दोन पाय दिलेले आहेत पण आपण एका पायाचा वापर करून चालतो, तर ते फार कठीण होतं. एक्झॅक्टली एकदम अशाच प्रकारे आपल्या ज्या शक्ती आहेत आतमध्ये, त्या शक्तींचा पृथक वापर केल्यामुळे आपल्याला ती गोष्ट कठीण जाते. आणि त्याचा जर सर्वांचा एकत्रितपणे योग्य प्रकारे आपण वापर केला तर ते फार सहज होऊन जातं. आपल्या मालिकेचं नाव आहे विचार बदला जग बदलेल. तर तेव्हा भरपूर लोकांना असं वाटतं की फक्त विचारांचंच महत्व आहे. नाही, विचारांबरोबर बाकी पण शक्ती आहेत ज्या आपण पाहिल्या, तर त्या सर्व शक्तींना एकत्रितपणे जर आपण वापरलं आणि योग्य प्रकारे वापरलं तर आपल्याला फास्ट रिझल्ट मिळतात आणि चांगले रिझल्ट मिळतात. कालच्या आणि मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की ज्या वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रामधल्या शाखा आहेत, ज्याला आपण बिहेवियर थेरपी म्हणतो, तर काही जण बिहेवियर म्हणजे तुमच्या वागणुकीवर फोकस करतात की तुमची वागणूक बदला तुमचं जीवन बदलेल, तर ही एक शाखा झाली. त्याचप्रमाणे काही लोक दृष्टिकोन किंवा वृत्तीबद्दल बोलतात की दृष्टिकोन बदला तुमचं जग बदलेल, किंवा काही लोक भावनांबद्दल बोलतात की इमोशन्स तुमचे बदला. तर ह्या सगळ्या पृथक पृथक काम करणाऱ्या शाखा आहेत आणि आध्यात्मिकता हे सगळ्यांना जोडण्याचं काम करतं. आम्ही फार सुंदर म्हणतो भारतामध्ये आणि विदेशांमध्ये, भारताला आपण आध्यात्मिकतेचा गुरु म्हटलेला आहे. तर विदेशामध्ये आम्ही बघितलं की जेव्हा लोक भेटतात तर ते जेव्हा आपण दोन व्यक्ती भेटतात तेव्हा हाय करतात. हाय करताना आपला एकच हात वर असतो, दुसरा हात वापरत नाही. पण भारतामध्ये हाय हाय करायची प्रथा नाही आहे, त्यामुळे हाय हाय प्रकृती किंवा ही जी टेंडन्सी आहे विदेशामध्ये जास्त आहे, त्यामुळे ते लोक जास्त दुःखी आहेत. आपल्याला असं वाटतं की विदेशातले लोक सुखी आहेत पण असं नाही आहे. विदेशातले जे प्रगत देश आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त झोपेच्या गोळ्या वापरल्या जातात किंवा मानसिक आजार भरपूर आहेत तिथे. आणि दुर्दैवाने आपण त्यांच्या ज्या संस्कृतीला कॉपी करण्यामध्ये श्रेष्ठत्व मानतो पण त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी आपण जास्त घेतोय चांगल्या घेण्यापेक्षा. भारताची जी संस्कृती आहे ती हाय हाय करणारी नाही आहे. भारतामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तर दोन्ही हाताने नमस्कार करतो आणि हा नमस्कार फार महत्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये दोन्ही हात वापरतो आपण, एक हात नाही वापरत. दोन्ही हात म्हणजे मी आतून आणि बाहेरून एक आहे, मी दुभंगलेलो नाही आहे, आय एम युनायटेड. आणि हे हेल्थच्या दृष्टिकोनातून पण फार महत्वाचं आहे. तर एक एक भारतातली जी संस्कृती आहे, जे जे काही आपले संस्कार आपल्याला मिळालेले आहेत, परंपराने आलेले आहेत, ते फार सुंदर आहे. मी फक्त नमस्कार बद्दल बोलेन. सध्या तुम्ही वाचत असाल वर्तमानपत्रामध्ये की फ्लू नावाचा जो आजार आहे, ठीक आहे ना, किंवा एनी व्हायरल इन्फेक्शन, कुठलंही व्हायरल इन्फेक्शन आहे, आपल्याला माहितीये जेवढा आपण संपर्कात येतो एखाद्या व्यक्तीच्या त्याने आपल्याला व्हायरल इन्फेक्शन येतं. तर समजा एखाद्याला सर्दी झालेली आहे, मला सर्दी झाली आणि मी पुन्हा पुन्हा असं करतोय, तर माझ्या हाताला ते व्हायरस लागलेले आहे आणि मला माहित नाही कोणता व्यक्ती येतोय आणि त्याला भेटायला गेलो, मी हात त्याच्यासमोर पुढा केला, हात शेक केला त्याच्यावर, तर त्याचे व्हायरस मी माझ्याकडे घेतोय. हे होतं की आपले संस्कार आपण विसरलो. पण भारतामध्ये जी संस्कृती आहे की नमस्कार, नमस्कार जेव्हा मी करतो तर माझ्या आतमधल्या शक्ती एकत्रित व्हायला लागतात. हे फार सूक्ष्म आहे. आणि तो व्यक्ती पण जेव्हा मला नमस्कार करतो तर तो मला आणि मी त्याला सांगत असतो की बाबा रे, तुझे व्हायरस तुझ्याकडे ठेव, माझे व्हायरस मी माझ्याकडे ठेवतो, मला तुझं इन्फेक्शन नको आणि माझ्याकडून तुमच्याकडे इन्फेक्शन जायला नको. हे एक छोटंसं उदाहरण दिलं की आपल्या शक्ती जेव्हा एकत्रित कार्य करतात तेव्हा आपल्याला फार सुंदर रिझल्ट मिळतो. आणि भारताची संस्कृती आहे, आपली दैव संस्कृती आहे, की परंपरागत आपल्याकडे सतयुग त्रेतापासून ही संस्कृती आलेली आहे. तर ह्या सर्व शक्ती जेव्हा आपण एकत्रितपणे वापर करतो तेव्हा जे आपलं लक्ष असतं आपल्या जीवनामध्ये, ज्या परिस्थिती येतात ज्याच्यामुळे आपण दुःखी होतो, त्यांना आपण योग्य प्रकारे त्यांच्यापासून स्वतःला वाचवू शकतो आणि त्या परिवर्तन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा आता माझा मूड ठीक नाहीये, ठीक आहे ना, तर माझा मूड ठीक नाहीये हे कॉमन परिस्थिती आहे. आपण बघितलं की सध्या लोकांचे मूड फार डिस्टर्ब असतात, क्षणाक्षणाला मूड बदलत राहतो आणि कधी काय मूड असतो, कधी काय मूड असतो, कधी मी निराश आहे. तर त्यावेळेला नुसता मी विचार केला, म्हणजे एक शक्ती माझी वापरली, मनाची शक्ती वापरली की नाही मी चांगला आहे, मी शांत आहे. तुम्ही फक्त विचाराची शक्ती वापरल्या, पण त्यावेळेला तुम्ही बुद्धी आणि संस्कार ही शक्ती जर नाही वापरली तर तुम्हाला जेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा मिळणार नाही. रिझल्ट अवश्य मिळेल कारण तुम्ही त्यावेळेला श्रेष्ठ चिंतन करता, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर बुद्धीचा वापर केला, बुद्धीने एक चित्र निर्माण केलं मनामध्ये आणि बुद्धीने भावनांना त्याच्यामध्ये आणलं तुमच्या विचारांमध्ये आणि त्या विचारांना एक आणखीन बळ दिलं आणि ज्ञान मन आणि बुद्धीच्या आधारावर तुम्ही आपल्या आतमध्ये जाऊन ध्यान केलं, राजयोगाचं ध्यान, आणि तुम्ही स्वतःशी बोलायला लागला की नाही आता ही माझी तात्पुरती अवस्था आहे, ठीक आहे ना, टेम्पररी स्टेट आहे, ही माझी अनादी अवस्था नाही आहे. अनादी आणि आदी अवस्था जे माझे संस्कार आहेत ते एकदम शांत, पवित्रता आणि सुखाचे आहे. तर तुम्ही संस्कार शक्तीचा पण वापर केला आणि तिथे तुम्ही परमात्म्याशी योग लावला आणि त्या संकल्पांना बल दिलं, ज्याला आपण म्हणालो की दृढ संकल्प. तर ह्या सगळ्या शक्ती तुम्ही एकत्रितपणे वापरल्यात तर तुम्हाला जो नुसतं मनाचा विचार केल्याने जो तुम्हाला रिझल्ट मिळणार होता त्याच्या कितीतरी पटीने जास्त रिझल्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आम्ही म्हणतो अभिकथन, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये अफर्मेशन म्हणतो. तर ह्या पद्धतीने जर आपण ह्याचा वापर केला तर आपण कुठलीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ आपण त्याला बदलू शकतो.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं की विचार फक्त, ही नक्कीच आमच्या बरोबर कित्येकदा तरी होतं की फक्त विचार असे काय. मी तुम्हाला मागच्याही मालिकेत म्हटलं की असं होतं की आम्ही फक्त विचारच करतो आणि ते विचार विचारांपुरतेच राहतात, परंतु त्याच्यामध्ये बुद्धीचाही किती वापर केला पाहिजे आणि विशेषतः संस्कार खूप महत्वाचं आहे दर्शक हे जाणणं की आपले अनादी संस्कार काय आहेत. मला वाटतं त्याच्यामुळे एक चांगलं बळ मिळतं त्या विचारांना आणि त्या विचारांचं एक व्यवस्थित असं प्रस्तुतीकरण होत असतं. डॉक्टर साहेब, एक शब्द तुम्ही आता वापरला अभिकथन म्हणून, तर अभिकथन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? कारण लोकांना खूप आवडेल हे जाणून घेण्यासाठी की असं काही आहे का, जीवन परिवर्तन करण्याची इच्छा प्रत्येकाला आज आहे, तर असं एकदम सोपं सोपं, कारण आता तुम्ही जे मांडलं मन बुद्धी संस्कार हे फार थिअरटिकल जरी असलं तरी ह्याला सोपं करून थोडं अभिकथन जे तुम्ही आता म्हटलं ते जर आम्हाला सांगाल का, अभिकथन म्हणजे काय, काही वेगळी शक्ती आहे काही?
अभिकथन हा शब्द संस्कृतचा आहे किंवा हिंदीचा आहे. अभिकथन म्हणजे स्वतःशी बोलणे, स्वतःशी संवाद साधणे, आणि हे पण भारताची देणगी आहे विश्वाला. विदेशामध्ये ह्याला अफर्मेशन म्हणून म्हटलं जातं. अभिकथन याला वेगवेगळे शब्द आहेत. आध्यात्मिकतेमध्ये प्रत्येकाने ह्याला वेगवेगळे शब्द वापरलेले. काही जण याला स्वाध्याय म्हणतात, स्वतःच अध्ययन करणं, किंवा याच्यापेक्षा चांगला जो शब्द आहे तो स्वचिंतन आहे. स्वचिंतन म्हणजे जेव्हा आपण आपल्याशी संवाद साधतो योग्य प्रकारे, आणि जेव्हा हा संवाद खोलामध्ये जातो, आपण जसं आपण म्हणतो की सागर आहे, समुद्र आहे, तर समुद्राच्या वरवर आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला मोती मिळत नाही, पण जेव्हा समुद्राच्या तळाशी आपण जातो, खोलामध्ये उतरतो, आणि जेव्हा खोलामध्ये उतरतो तेव्हा आपल्याला मोती मिळतात. एकदा एक गुरु आपल्या शिष्यांना असं प्रवचन देत होते, तर ज्या बिल्डिंग मध्ये, ज्या वास्तूमध्ये त्यांचं प्रवचन चालू होतं, तर त्या एरियामध्ये भूकंप आला. अचानक भूकंप आला तर सगळे हादरायला लागले, तर सगळे जे शिष्य होते ते घाबरले आणि सगळे पळायला लागले आणि सगळे बाहेर गेले बिल्डिंगच्या बाहेर. थोड्या वेळाने ते कंपन थांबलं, पण गुरु जे होते ते आपल्या जागेवरून हल्ले नाही. तर शिष्यांना आश्चर्य वाटलं की एवढा मोठा भूकंप आणि गुरु कसे आपल्या जागेवर बसून होते. तर त्यांनी थोड्या वेळाने जेव्हा ते आतमध्ये आले तर त्यांनी गुरुंना विचारलं की तुम्ही का नाही पळाला, एवढा मोठा भूकंप झाला, सगळी बिल्डिंग हादरत होती. तर गुरुनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणाले, पळाले तुम्ही पण, पळाले मी पण, फक्त तुम्ही बाहेर पळालात आणि मी आतमध्ये पळालो. आणि जिथे स्थिरता आहे, सुरक्षितता आहे, तर त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा एक निर्भयतेची शक्ती आपल्यामध्ये येते. आणि एक एक बिलकुल तुम्हाला, तुम्ही निश्चिंत होता आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये शक्ती आहे. आणि जेव्हा ही शक्ती असते तेव्हा तुम्ही बिलकुल निर्भय असता आणि निश्चिंत असता. तर आपल्या आतमध्ये अनंत शक्ती आहेत हे सध्याचे मनोचिकित्सक किंवा मनोवैज्ञानिक पण सांगत असतात की एखादा जीनियस व्यक्ती, म्हणजे ज्याला आपण अत्यंत हुशार म्हणतो, तो देखील आपल्या शक्तीपैकी 5 ते 10% फक्त शक्तीचा वापर करतो. म्हणजे 90% त्या जीनियस व्यक्तीची पण शक्ती वापरलेली नसते. तर तुम्ही अंदाज करा की आपल्यामध्ये किती शक्ती असली पाहिजे. आणि एक आध्यात्मिक व्यक्ती, म्हणा जो योगाचा अभ्यास करतो, ध्यान करतो, परमेश्वराशी ज्याचा योग आहे किंवा राजयोगाचा अभ्यास करतो, तो किती शक्ती वापरत असेल. तर ह्याच्यावर विदेशांमध्ये फार प्रयोग झालेले आहेत आणि त्याला ह्यांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. जे नाव प्रचलित आहे ते नाव आहे की सबकॉन्शियस माइंड, म्हणजे अंतर्मनातील वेगवेगळ्या शक्तींचा वापर करणं. आणि त्याच्यासाठी ज्या विधी वापरल्या जातात त्याला अफर्मेशन म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि त्या अफर्मेशन शब्दाचं भाषांतर आहे अभिकथन. तर अभिकथन म्हणजे काय करणं? अभिकथन म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या शक्ती आहेत, ज्या सुषुप्त आहेत, ज्या आपल्याला माहीत नाही, त्यांना जागृत करणं. आणि त्याची विधी आहे ती जागृत करण्याची. ती जर आपण योग्य प्रकारे वापरली आणि कन्सिस्टंटली, म्हणा नियमितप्रमाणे, नियमितपणे आणि विधीपूर्वक जर वापरली, तर आपण काही दिवसांनी जे आपल्याला रिझल्ट पाहिजे ते आपण पाहू शकतो. हा प्रयोग भरपूर प्रमाणात झालेला आहे, भरपूर लोकांना याच्यामध्ये यश मिळालेलं आहे.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटला की हे विदेशामध्ये, पाश्चात्य देशांमध्ये हा प्रयोग वापरला जातो, तर आज भारतामध्ये, आता आपले प्रेक्षक जे भारतामध्ये पाहतात, बाहेरही पाहत असतील, परंतु जास्त करून भारतामध्ये ह्याची किती गरज तुम्हाला भासते की अभिकथन करावं का, किंवा करतात का इथे, आणि किती गरज आहे ह्याची आणि किती त्याचा फायदा होऊ शकतो ते थोडक्यात जरा सांगाल का?
भरपूर गरज आहे भारतामध्ये. भारताच्या ज्या स्टॅटिस्टिक्स आहेत, म्हणजे जे आकडेवारी सांगितली जाते, फार भयावह आहे सध्या. भारत हा देश मधुमेह हा जो आजार आहे त्याची आंतरराष्ट्रीय राजधानी आहे असं आम्ही म्हणतो. किंवा दुसऱ्या शब्दात सगळ्यात जास्त गोड लोक जे भारतामध्ये आहेत, जे साखरेचा जो आजार आहे, रक्तातील साखर वाढणे, त्याचप्रमाणे आम्ही बघतो की हृदयरोग किंवा ज्याला हार्ट अटॅक म्हणतात, तर हा हृदयरोगाचं प्रमाण 1960 मध्ये 1% होतं, आता ते 12 ते 13%, काही राज्यामध्ये भारताच्या 25% गेलेलं आहे. त्याचप्रकारे डिप्रेशन, निराशेचा आजार किंवा अवदसा म्हणतात त्याला, तर त्याचा जो आजार, अवसादचा जो आजार आहे, त्याचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे. तर हे सगळे मानसिक आजार, शारीरिक आजार हे वाढत चाललेले आहे आणि सगळ्यांवर त्याचा इफेक्ट येतो आहे. त्याच्यामुळे म्हणजे शरीराचा आजाराचा मनावर इफेक्ट होतो की आणि मनाच्या आजाराचा शरीरावर इफेक्ट होतो. टेन्शन वाढत चाललेलं आहे. आम्ही पाहिलं की लोकांमध्ये भीती आहे आणि भीती म्हणजे अशी भीती आहे ज्याला आम्ही फ्री फ्लोटिंग अँझायटी म्हणतो इंग्लिशमध्ये. विनाकारण, काही कारण नसताना तुम्ही घाबरत आहात, अचानक भीती वाटणे किंवा छोटी गोष्ट मोठी करणं, आहे छोटीशी गोष्ट पण त्याच्यावर विचार करून 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 आपण त्यांना मोठी करतो. अचानक रडणे काही कारण नसताना, रात्री झोप न लागणे, अनिद्रेचा आजार किंवा जीवनामध्ये असफलता होणे, असे कितीतरी प्रकार आहेत ज्याच्यामध्ये ह्याचा वापर करू शकतो. आणि आम्ही ह्याच्यावर प्रयोग केलेले आहेत आणि आम्हाला सुंदर ह्याच्यावर रिझल्ट मिळालेले आहेत. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये याचा वापर केलेला आणि मला फार सुंदर ह्याच्यामध्ये रिझल्ट मिळालेला आहे. तर यस, अभिकथन जर आपण विधीपूर्वक वापर केला, अंडर गायडन्स वापर केला, कारण ह्याच्यामध्ये आम्ही काही औषधं वगैरे देत नाहीये, हा फक्त तुमच्या शक्तींचा वापर आहे, संकल्प शक्तीचा प्रयोग ज्याला आपण म्हणू शकतो, की आपल्या विचारांच्या शक्तीचा प्रयोग विधीपूर्वक जर आपण केला तर डेफिनेटली ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ह्याचा वापर करू शकतो.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही हे मुद्दे सांगितलेत आम्हाला की काय आता परिस्थिती आहे आणि अशामध्ये एक भारतीय जरी असला किंवा एक सर्वसाधारण व्यक्ती जरी असला तर त्याला अभिकथन किती हेल्पफुल होईल किंवा किती मदतीचं होईल. परंतु हे जाणून घ्यायचंय की अभिकथन जे आहे ह्याचं मन बुद्धी संस्कारावर कोणत्या पद्धतीने परिणाम होतो किंवा काय प्रोग्रामिंग एक्झॅक्टली होत असते, थोडं ह्याच्याबद्दल सांगाल का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला विचारांबद्दल सांगितलं तर हे अभिकथन केल्यानंतर त्याचा कित्येक किती लोकांना आणि कोणत्या पद्धतीने फायदा होईल?
भरपूर परिस्थितीमध्ये आपण अभिकथन करू शकतो. मी तर म्हणे क्षणाक्षणाला आपण अभिकथन करू शकतो. तर इथे मी उदाहरण जे देईन ते आपल्या कॉम्प्युटरचं देईन. कॉम्प्युटर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कॉम्प्युटरमध्ये 2 गोष्टी असतात, एक सॉफ्टवेअर असतं आणि एक हार्डवेअर असतं. हार्डवेअर म्हणजे ती मशीन आणि सॉफ्टवेअर मध्ये त्याचा प्रोग्राम असतो. त्या प्रोग्रामवर ऑटोमॅटिकली ती मशीन काम करत असते. तर आपल्या शरीरामध्ये जर आपण बघितलं, हार्डवेअर म्हणजे मेंदू आपला हार्डवेअर आहे आणि सॉफ्टवेअर म्हणजे ह्या आत्म्याच्या ज्या शक्ती आहेत ह्या सगळ्या सॉफ्टवेअर आहेत. तर ह्या सॉफ्टवेअरला योग्य प्रकारे आपण हाताळलं, वापरलं, तर हार्डवेअर मध्ये आपण चेंजेस आणू शकतो. ज्याला आम्ही म्हणतो विचार बदला म्हणजे जग बदले, पण ते जर विधीपूर्वक केलं तर आपल्याला रिझल्ट मिळणार. तर आम्ही असं पाहिलंय की जर योग्य विधीने अभिकथन केलं तर तुम्हाला काही दिवसांमध्ये, काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. तुम्हाला जी अवस्था प्राप्त करायची ते तुम्ही प्राप्त करू शकता. हा जो फरक पडतो, ह्या फरकाचं कारण आहे की जी व्यक्ती अभिकथन करते त्याच्यामध्ये किती एकाग्रता आहे, त्याची बुद्धी किती सक्षम आहे, त्या परिस्थितीचं चित्रण किती चांगल्या प्रकारे करू शकते, त्या परिस्थितीमध्ये तो किती भावनेने करतो आहे, ठीक आहे, आणि किती नियमितपणे करतो आहे आणि किती त्याच्यामध्ये सकारात्मक विचार तो वापरतो आहे. काही लोक अभिकथन करायला जातात पण त्या ठिकाणी त्यांची पद्धतच चुकते. जसं आता माझं वजन मला कमी करायचं एक टार्गेट आहे, तर त्याच्यासाठी अभिकथन जर असेल, अफर्मेशन असेल, तर लोकांनी जर असा विचार केला की मी जाडा नाही आहे किंवा माझं वजन जास्त नाही आहे, तर हे चुकीचा शब्द आहे. ह्याच्यामध्ये नाही शब्द जास्त स्ट्रॉंग आहे, कारण आतापर्यंत आपण जे विचार केलेले आहेत ते नकारात्मक केलेले आहे. त्यामुळे तुमचं लक्ष चांगलं होतं, वजन कमी करण्यासाठी तुम्ही अभिकथन करत होता, पण तो नाही शब्द जास्त स्ट्रॉंग आल्यामुळे जे नाही आहे तेच हो व्हायला लागतं. त्याच्याऐवजी तुम्हाला असा विचार केला पाहिजे की माझं आयडियल वेट जेवढं पाहिजे होतं तेवढं मी प्राप्त केलेलं आहे, मी एकदम स्वस्थ झालेलो आहे हे सकारात्मक विचार आणि त्याच्यामध्ये भावना आणि त्याच्याबरोबर जे चित्र तुम्ही मनामध्ये निर्माण केलं आणि तुम्ही स्वतःला स्वतःच्या अनादी रूपामध्ये पाहिलं की अनादी रूपामध्ये मी बिलकुल स्वस्थ होतो, मला काही आजार नव्हते, हे सकारात्मक विचार तुम्ही आणि त्याचं चित्र निर्माण केलं आणि त्याला एनर्जी देत राहिला तुम्ही पुन्हा पुन्हा जी आपल्यामध्ये आहे. आणि जसं मी म्हणालो, प्रत्येक संकल्पाला जेव्हा आपण परमात्म्याला अर्पण करतो किंवा परमात्म्याची शक्ती त्याच्यामध्ये येते तेव्हा त्या संकल्पामध्ये एक मॅग्नेटिझम किंवा एक चुंबकीय आकर्षण निर्माण होतं आणि तो संकल्प किंवा विचार पूर्णत्वाकडे न्यायला वेळ नाही लागत. तर ह्या पद्धतीने जर आपण अभिकथन केलं तर आपल्याला लवकर रिझल्ट मिळू शकेल.
डॉक्टर साहेब, थोडक्यात मला हे विचारायचं की अभिकथन हे कोणत्याही परिस्थितीला आपण वापरू शकतो, काहीही, म्हणजे काही, आता जसं तुम्ही म्हटलं की वजन, आता हे तर फार आवडीचा विषय आहे, कोणी अगदी मीही त्याला हे करेन, तर मग कोणत्याही विषयासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो का?
येस, डेफिनेटली. सगळ्या पद्धती, सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये, म्हणून आम्ही या मालिकेचं नाव केलंय की विचार बदला म्हणजे जग बदलेल, जीवन बदलेल. आपल्या सर्वांचं लक्ष आहे आणि आपण पाहतो की जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. सकाळी उठल्यापासून मुंबई सारख्या शहरामध्ये बघतो आम्ही की पाणी नाही आलं तर लोकांना टेन्शन येतं घरी. तर सकाळी पाणी नाही आहे तर पाणी नाही तर सगळे पुढची कामं अडकतात, कपडे धुणे आहे, आंघोळ करणे आहे किंवा नाश्ता बनवणे आहे, किंवा ट्रेनचा जर काही प्रॉब्लेम झाला तर तिथे आपण अडकतो, बस, ट्राफिक, ऑफिसमध्ये. तर प्रत्येक क्षणाक्षणाला आम्ही बघतो की लोक टेन्शनमध्ये येतात. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण अभिकथन वापरू शकतो, फक्त ती वापरण्याची पद्धत आपली यथार्थ असेल तर आपण जो मला टेन्शन येणार आहे, समजा मला 100% मला त्रास होतोय त्यावरती, तर 100%चा त्रास आम्ही 50% आणू शकतो किंवा 25% किंवा एकदम आम्ही कमी करू शकतो. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण अभिकथन वापरू शकतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की अभिकथनाचा वापर आपण कधीही आणि केव्हाही करू शकतो आणि त्याची पद्धती काय आहे तेही तुम्ही आम्हाला सांगितलं. दर्शक हो, विचार किती महत्वाचे आहेत आणि ते विचार करत असताना मन, बुद्धी, संस्कार ह्यांना एकत्रितपणे एकाच वेळी वापर करणं किती गरजेचं आहे हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला आज सांगितलं. त्याचप्रमाणे अभिकथन जे आहे हे किती उपयोगाला पडणार आहे हेही त्यांनी आपल्याला सांगितलं. पण अभिकथनाबद्दलही अनेक प्रश्न आपण डॉक्टर साहेबांना विचारणार आहोत, परंतु ते पुढच्या सत्रामध्ये विचारूया. ह्या विषयावर तुम्हाला कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत नमस्कार.